ओम ज्ञानतिमिरांधस्य ज्ञानांजनशलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः। जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासदी गौर भक्तवृंद। हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्णा। तुम्ही काल च विचारू तुम्हाला काल काय ऐकलेलं आहे? कीर्तन प्रवचन ते काही हवा फुकायचं काय असत आपण याच्यामध्ये चुलीमध्ये फुकणे तस नाही। कान ह्या कानातून टाकलं की ह्या कानात घरी जायपर्यंत निघून गेलं। असं जर झालं तर मग त्या प्रवचनांचा कीर्तनांचा आपल्या जीवनात काहीच लाभ होणार नाही। त्यासाठी महत्वाचं आहे की कधी जरी कीर्तन किंवा एखादं प्रवचन ऐकलं तर त्याच्यातलं कोणती तरी एक गोष्ट पकडायची व्यक्तीनं। जरी आपल्याला सगळं लक्षात नाही राहिलं तरी काय आवश्यकता नाहीये, परंतु त्या एक किंवा दोन तासाच्या कीर्तनात किंवा प्रवचनात एक काहीतरी शिकवण आपल्याला पकडायची। आता एखाद्या याच्यात खूप शिकवण असते ना, खूप शिक्षा असते शिकायला, पण त्याच्यातली एक पकडायची आणि ती एक आपल्या जीवनात लागू करायला सुरुवात करायची। की आज
नामस्मरण आणि हे कालचं सांगितलं
कशाच आठवण, दोन गोष्टी आठवणीत ठेवल्या पाहिजे। कोण काय होतं दोन गोष्टी, मरण आणि भगवंताचं नाव, ह्या दोन गोष्टी रोज डोळ्यापुढे ठेवायच्या, मृत्यू आणि भगवंताचं नाव। तर कीर्तनांचा प्रवचनांचा कथेंचा तेव्हाच आपल्या जीवनात लाभ आहे जर आपण काहीतरी एक गोष्ट घ्यायची त्याच्यातली आणि दुसऱ्या दिवशी ती आपल्या जीवनात लागू करायला जीवनात घालायला सुरू केली पाहिजे, तेव्हा त्याचा लाभ आहे। अन्यथा मग काय आहे, एका कानातून ऐकलं दुसऱ्या कानातून निघून गेलं। प्रवचन या कीर्तन संपल्या संपल्या व्यक्ती सगळंच विसरून जात। त्यासाठी कधी जरी आपण भगवंताविषयी काही ऐकलं तर लगेच आपल्या मनाला कामाला लागायचं, नाही तर मनामध्ये खूप काही भरलेलं आहे आणि मन हा माणसाचा सगळ्यात मोठा शत्रू आहे। त्यासाठी भगवंत गीतेमध्ये अर्जुनाला म्हणतात की अरे अर्जुना, मनाला हे कर, वशमध्ये कर, आपल्या कंट्रोलमध्ये ठेव, हा मनाला तुझ्या ताब्यामध्ये घे। अर्जुन काय करतो, मग अर्जुन आपले दोन्ही गुडघे भगवंतासमोर टेकवतो, म्हणतो भगवंता मी एवढा बलशाली आहे, जर यदि जोरात हवा तुफान आलं, सोसाट्याचा जोरदार वारा वादळ आलं तर मी त्याला थांबू शकतो, एवढी माझ्यामध्ये शक्ती आणि सामर्थ्य आहे। परंतु हा अर्जुनासारखा व्यक्ती पहा किती सामर्थ्यवान। अर्जुन युद्धामध्ये सगळ्यांना ना देवतांना पण हरवलेलं आहे, शिवजींना महादेवांना त्यांनी हरवलेलं आहे अर्जुनाने। त्यासाठी अर्जुनाकडे शिवजींचं जे शस्त्र आहे पाशुपात अस्त्र ते पण होत। तर अर्जुनासारखा व्यक्ती तो म्हणतोय की माझ्याच्याने हे मनाला मनाचा ताबा होऊ शकत नाही, फार कठीण आहे भगवंता। हा चंचल ही मन कृष्ण प्रमाथी बलवत दृढम, अर्जुन मनाविषयी बोलतो तो म्हणतो भगवंता हे जे मन आहे सगळ्यात पहिलं फार चंचल आहे। चंचल म्हणजे सारखं लहान मुलासारखं, लहान मुल एका जागेवर शांत बसणार नाही, दुसरं माकड, माकड एका जागेवर व्यवस्थित बसत नाही, सारखं इकडून तुकडं उड्या मारत। तसंच आपलं पागल मन आहे, जरी एखादा प्रवचनात कीर्तनात बसला तरी मन कुठं जाणार, घराकडं कामाकडं, मग ते 10-5 वर्षापूर्वी त्याला काय कशाची तरी आठवण येणार तिथं। तर मन सारखं पागल व्यक्ती सारखं फिरत राहतंय, इकडून तिकडून तिकडून इकडे इकडून तिकडं असं। तर भगवंतांना अर्जुन म्हणतो भगवंता ह्या मनाला ताबा मामी काय करू शकत नाही. तर मग कारण ज्या व्यक्तीनं मनावरती कंट्रोल केलेलं आहे, ताबा ठेवलेला आहे, त्या व्यक्तीनं भगवंतांना प्राप्त केलेलं आहे. आज त्या व्यक्तीला भगवंत प्राप्त होणं फार सोपं आहे. आणि ज्या व्यक्तीनं आपल्या मनावरचं नियंत्रण सोडलं आहे, घोडा असतो ना घोडा, घोड्यावरचं नियंत्रण सुटल्यावर कसं सैरा वैरा इकडं तिकडं धावत राहतो, लगाम जर हातात नसेल. तसंच हे मन, त्यासाठी म्हणतात मन एव मनुष्यानां कारणं बंध मोक्षय, कि मन व्यक्तीच्या बंधनाचं कारण आहे आणि व्यक्तीच्या मुक्तीचं कारण आहे. त्यासाठी मन आपल्या ताब्यामध्ये करणं फार महत्वाचं आहे. त्यासाठी भगवंत म्हणतात की अर्जुना एक गोष्ट केली पाहिजे. काय? भगवान म्हणतात अभ्यासेन तू कौंतेय वैराग्येन च गृह्यते, तुला अभ्यास केला पाहिजे. कशाचा अभ्यास केला पाहिजे? मनाला कशात करण्यासाठी? ताब्यात करण्यासाठी, वश करण्यासाठी. आणि वैराग्य म्हणजे ज्या गोष्टींना मन आपलं चंचल होत आहे त्या गोष्टी आपण काय केल्या पाहिजेत? दूर ठेवल्या पाहिजेत. हा, तर चार गोष्टी आहेत. कोणकोणत्या? एक आहे नशा, दुसरा आहे जुगार, तिसरा आहे मांस वगैरह खाणं, चौथा आहे अनैतिक संबंध, विवाहाच्या व्यतिरिक्त संबंध ठेवणे. या चार गोष्टी सगळ्यात मोठं पाप आहे. जेव्हा व्यक्ती पाप कर्मामध्ये लागतो ना, त्याचं मन हमेशा काय राहतं? इकडं तिकडं मंडळत राहतं. मग भगवंतावरती कधीच ते मन लागत नाहीये. त्यासाठी हे फार महत्वाचं आहे. भगवंत म्हणतात ह्या गोष्टींपासून व्यक्तीनं दूर राहिलं पाहिजे, ह्या पापमय गोष्टींपासून. आणि अभ्यास कशाचा केला पाहिजे? मनाला ताब्यात ठेवण्याच्या ज्या गोष्टी उपाय, ज्या गोष्टीनं मन ताब्यात येऊ शकतं असं कार्य केलं पाहिजे. आणि सगळ्यात महत्वाचं काय आहे की यदि व्यक्ती भगवंताच्या कार्यामध्ये आपल्या मनाला लावेल तर हळूहळू ते मन काय होते? व्यक्तीच्या ताब्यात येत. आणि ते एखादा पा दारू पिणारा व्यक्ती असतो, त्याचं किती कठीण असते त्याचं मन ताब्यात असते का? नाही. त्याला उठल्या उठल्या पहिली बाटली शोधतो कुठे. रात्री चढलेली असते, सकाळी उतारा पाय, उतारा म्हणतात का म्हणतात मला जायत नाही लक्षात, आता मी विसरलो. तर रात्री चढवतो व्यक्ती, सकाळी उतरवतो आणि तरीच चढायला सुरुवात करतो, अशी स्थिती आहे. मतलब एकदा एका व्यक्तीनं दारू पिणं सोडून दिलं आणि रोज एक असं दुकान होतं एका गल्लीमध्ये, तिथं ते दुकान असायचं. आणि तो व्यक्ती आता फार दूर झालता की आता 2-4 आठवडे 1 महिना दारू पिणं बंद झालत त्याचं. पण आता त्याला त्या गल्लीत काहीतरी काम पडलं. आता त्या गल्लीत जाणं सोडलं होतं त्याने. आता त्या गल्लीतून रस्ता होता जिथं त्या गल्लीत जायचं, एक दारूचं दुकान होत. आता ते त्या गल्लीतूनच त्याला चालून पुढं काहीतरी कामाला जायचं होतं. तो म्हटला आता कसं व्हायचं माझं? कारण मन त्याचं तर म्हणलं ठीक आहे आता मी जाणार, चला तिकडे काम आहे. पण आता त्या गल्लीतून गेलो तर त्या दुकानाकडे नाही बघणार. दुकानाला डोळे झाकून पुढे जाणार. तर गेला त्या गल्लीतून चालत चालत. पण आता जसं दुकान आलं त्याचे डोळे असे उघडून गेले. तुम्हाला ठीक आहे आता ह्या दुकानात मी जात होतो पण मी दुकानाकडे पाहणार पण आत घुसणार नाही. आता तो दुकानाच्या दरवाजावरती उभा राहिला. पण आता म्हणला ठीक आहे माझ्यामध्ये कंट्रोल आहे, आज जाणार पण तिथं टेबलवर जाऊन बसणार पण मागवणार नाही. आणि मग तिथेही जाऊन बसला. हा, कंट्रोल नाही, बसला म्हणला आता बाटलीचं ढाकण उचकणार नाही. पण त्याच्या मनावरती काय कंट्रोल नव्हता, ताबा नव्हता. पण बोलत बोलत सगळ्या गोष्टी त्यांनी करून टाकल्या. आणि मग काय झालं? तो गटा 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 दारू पिऊ लागला आणि मग तो फिनिश झाला, संपला. तसंच आहे हे जे मन आहे ते आपल्याला पूर्णपणे उद्ध्वस्त करू शकतं. आपलं जीवन काय करू शकतं? नष्ट करू शकतं. आणि हे मनावरती जर आपण ताबा ठेवला तर भगवंतांकडे, भगवंतांना प्राप्त करणं सरळ होऊन जातं आणि आपलं जीवन जे आहे सुव्यवस्थित राहत असतं. त्यासाठी शास्त्र म्हणतात की काय करा, मन एव मनुष्यानाम कारणम बंध मोक्षय. मन हे मनुष्याच्या बंधनाचं कारण आहे आणि मनच मनुष्याच्या मुक्तीचं कारण आहे. आणि मनाची तुलना राक्षसाप्रमाणे केलेली आहे. जे मन वश मध्ये नाहीये, कंट्रोल मध्ये नाही, ताबा नाही मनावरती, ते कसे राक्षसी मन आहे. आणि राक्षस जसं आता एखाद्या व्यक्तीला भूताने पछाडलेलं असते ना, त्याचं जीवन कसं होऊन जाते तसंच आहे. अनियंत्रित मन जर असेल तर व्यक्तीचं जीवन उद्ध्वस्त व्हायला टाइम लागणार नाही. त्यासाठी भगवंत अर्जुनाला म्हणतात, आणि गीतेमध्ये भगवंत कशाची मागणी नाही करत, केवळ एकच गोष्ट मागतात भगवंत आपल्याकडनं. ते म्हणतात, अर्जुना मला तुझं मन दे. काय दे? मन दे, दुसरं काही नको मला. एकदा दुसरी मागणी केली भगवंतांनी गीतेत, पत्रम पुष्पम फलम तोयम यो मे भक्त्या प्रयच्छती, थोडस पान दे, फळ दे, पाणी दे, असं भगवंत म्हणतात. काही नसेल तर पाणी कुठूनही भेटेल, मला अर्पण कर रोज. एखादं पान झाडाचं भेटल ते मला अर्पण कर, तुळशीचं पान रोज एका अर्पण कर. भगवान म्हणतात मला काही नको आहे. पण भगवंत हे सगळं मागतात, त्याच्या माग भगवंत म्हणतात, मनमना भव मत भक्तो, मला तुझं मन दे, मला दुसरं काही नको आहे. पण व्यक्ती भगवंतांसाठी सगळं देईल, महागातल्या अगरबत्त्या आणून फिरवित राहील, नाही का, फुलं आणेल, पण भगवंता मन हे तुला देणार नाही. तर सगळ्यात महत्वाचं काय आहे की व्यक्तीनं रोज प्रयत्न केला पाहिजे आपलं हे जे राक्षसी स्वभावाचं मन आहे ते कुणाला देण्यासाठी, भगवंतांना देण्यासाठी. आणि एकदा मन भगवंतांना दिलं तर मग आपलं मन भगवंतांच्या चरणांतून निघणार नाही. असा हुक असतो ना, गळ गळ, काय म्हणायचं, विरीत टाकायचे ना, गळ, बाटली पडली का मग गळ असा वाकडा, सरळ असेल तर जाईल का, नाही वाकडा गळ असं टाकतात. आणि मग एकदा ते पकडला की मग वरच काढणार. तसंच आहे, भगवान कृष्ण हमेशा वाकडे उभे राहतात ना, टेढा. भगवंताचं एक नाव काय आहे, बाके बिहारी. कृष्णांचं नाव काय, एक बाके बिहारी. बाके मीन्स टेढे. भगवंत कसे हमेशा, कसे विठ्ठल कसे उभे आहेत, सरळ आहे. परंतु कृष्ण कसे उभे आहेत, टेढे. त्यांचा असं पान त्रिभंग ललित म्हटलेलं आहे. ते इथं एक झुकलेले आहेत कमरेच्या जवळ आणि पायाच्या जवळ, असं तीन भागामध्ये त्रिभंग ललित म्हटलेलं आहे. तीन भागामध्ये वाकडे. आणि या वाकडा व्यक्ती असतो ना त्याच्याशी काय म्हणायचं, मित्रता किंवा चांगलं संबंध लवकर स्थापित नाही होत. पण अशा वाकड्या व्यक्तीशी एकदा चांगले संबंध झाले तर ते कधी तुटत नाही. तसेच आहे भगवंत. भगवंत फार वाकडे आहेत, ते सरळ घशात हृदयात घुसत नाही. एकदा भगवंत हृदयात गेले की मग फिर बाहेर येत नाही त्या व्यक्तीच्या जीवनातून. असेच हा एक महान संत होते, एक महान व्यक्ती, बिल्व मंगल ठाकूर. ते असे वृंदावनात आंधळे प्रवेश केला, डोळे त्यांनी नव्हते, असे आंधळे होते. वृंदावनात जेव्हा त्यांनी प्रवेश केला भगवंताचं स्मरण करत करत, तर भगवंतांनी त्याचा हात पकडला आणि पूर्ण वृंदावनातल्या 12 वनांचं भ्रमण केलं त्यांनी. आणि जेव्हा सकाळी भगवंत एका बालकाच्या रूपात यायचे आणि त्यांचा हात पकडायचे, बिल्व मंगल ठाकूर त्यांचं नाव होतं, एक महान संत, हात पकडायचे आणि वृंदावनातले सगळ्या स्थानांमध्ये फिरवायचे. अर्थात एक दिवस त्यांचा हात सकाळी पकडलेला आणि त्या व्यक्तीने, आंधळा भक्त होता, त्यांनी विचारलं, बाळा तुझं नाव काय आहे मला सांग. आता ते भगवंतच होते हा छोट्या मुलाच्या रूपात. त्यांनी असा हात, नाव नाही सांगितलं ना, आपला हात असा जोरात सोडून घेतला, हातात ना असा काढून घेतला. मग ते भक्त म्हटले की तू माझ्या हातातून स्वतः निसटून जाऊ शकतो, पण तुझ्यामध्ये सामर्थ्य असेल तर तू माझ्या हृदयातून बाहेर येऊन दाखव. म्हणजे भक्तांच्या हृदयात एकदा भगवंत प्रवेश केले, त्यांनी भक्त हृदयामध्ये भगवंतांना स्थापन करतात, ठेवतात, तर भगवंत कधीही भक्तांच्या हृदयातून बाहेर येऊ शकत नाही. त्यासाठी भगवंतासाठी जो जेल आहे, कारागृह, ते कोणतं स्थान आहे, भक्तांचं हृदय. हा भगवंतांना आवडतं, भगवंत बांधले जातात हृदयात. का? तर भक्तांमध्ये भगवंताच्या सेवेविषयी एवढा अधिक प्रेम असतं आणि प्रेमाने तुम्ही कुणालाही बांधू शकता, पैशाने बांधू शकत नाही. तसंच आहे, त्यासाठी आपल्या मनाची जी मागणी आहे ती भगवंत करतात. आणि असं जे हटील पागल मन आहे त्याला जर कंट्रोल करायचं असेल ते राक्षसासारखं आहे. त्याच्यासाठी एकच उपाय आहे. असाच एक व्यक्ती होता गरीब, त्याला वाटलं मला आता खूप पैसा अडका पाहिजे, पैसे धन संपत्ती पाहिजे, तर एका साधूकडे गेला. आपल्याकडे काय आहे, काही झालं तर कुठे जाते माणूस, साधू महाराज लोकांकडनं, नाही का? काही मग त्यांच्याकडून अंगारा बुक्का, मग काय मंत्र तंत्र तावे तन गळफास काही घेऊन येते त्यांच्याकडनं. आपल्याला माहिती की जसं एखादा आजारी पडला सगळे डॉक्टर हे ते सगळं करून माणूस म्हणते नाही आता त्या देवाकडे घेऊन जातो, त्याचा अंगारा लागतो, त्याची पूजा करतो, त्याला नारळ फोडतो, असं असते. म्हणलं फिरून फिरून माणूस कुणाकडे जातो, साधू संतांकडे जातो, बाबा महाराजांकडनं जातो. असंच एक व्यक्ती वैतागला, तो म्हटला आता जातो, एक महाराज साधूकडे गेला, म्हणला मला आता काय करा, असा असा वर द्या, असा आशीर्वाद द्या कि मला मी जे म्हणाल ते लगेच प्रकट झालं पाहिजे माझ्यासाठी. मग ते साधू म्हटले कि मी तुला एक मंत्र देतो आणि त्या मंत्रापासून एक राक्षस प्रकट होईल. कोण प्रकट होईल? एक राक्षस, जिन म्हणतात त्याला. आणि तो काय करेल, तू केवळ बोलायचं मला हे करून टाक रे बाबा, तो लगेच करणार. तू जे मागशील ते तुझ्यासाठी करणार, पण त्याला खाली सोडायचं नाही. काय करायचं नाही, काम लागलं पाहिजे त्याला, हमेशा कामावर ठेवायचं. जर तो खाली राहिला तसं आमचं ते गौरांग होत, त्याला खाली सोडायचं नाही, काहीतरी काम पाहिजे. सारखं वर खाली करत राहते. तसंच आहे, तो राक्षस म्हटला, साधू म्हटला, तो मंत्र उच्चारण केल्यावर राक्षस येईल, त्याला हमेशा काम दे दिवस रात्र, खाली राहिला तर तुला खाणार, तो काय करणार, तुला खाणार. याला वाटलं ठीक आहे, काय आता एवढं काम असतं व्यक्तीकडे करायला, नाही का? आता माणसं म्हातारी झाल्यात काम करून करून, आपण संपून जातोय, पण काय संपत नाही जीवनातलं, काम नाही संपत, एवढं काय करायला आहे. त्यासाठी मग तो व्यक्ती म्हटला ठीक आहे मी करू शकतो. पण तो व्यक्ती गेला घरी, घरी गेल्या गेल्या म्हटलं आता सगळ्यात पहिलं घर झालं पाहिजे जीवनात, नाही का? आई बाप मागे लागलेले असतात, बाळांनो घर बनवा घर बनवा. आता तो राग, तो म्हटला सगळ्यात पहिलं माझं तर मोडकं तोडकं घर आहे बारकं, तर मला घर पाहिजे. तो माणूस गेला बसला आणि मंत्राचं उच्चारण केलं तर लगेच तो राक्षस प्रकट झाला. म्हटला सांगा मी तुमचा दास आहे, मला सेवा द्या, मी तत्पर आहे कार्य करण्यासाठी. आणि मग लगेच सांगितलं माझ्यासाठी सुंदर महल बनवून टाक, राजवाडा बनवून टाक. मग त्या राक्षसाने तुरंत मोठा राजवाडा बनवला, सगळं काही. हा बसला, आताच बसलाय तरी बनून गेला त्याच्या साहेबनं एवढा मोठा. आणि तू लगेच आला, म्हटला सांगा मला दुसरं काम सांगा. आता याला माहित होत याला खाली सोडलं तर काय करणार आहे, मला खाणं. आता घर आलंय तर घरात वस्तू पाहिजे सगळ्या, फर्निचर पाहिजे, हे पाहिजे, ते पाहिजे, सगळं तू लगेच सांगितलं त्याला. त्याने पटापट सुरू केलं काम करत राहिला. आणि मग म्हटला अरे आता माझ्या घराच्या समोर गाडी नाहीये, तर माझ्यासाठी गाडी अरेंज कर, माझ्यासाठी हे कर ते कर, असं बरंच काही सांगत राहिला. आता व्यक्ती मागून मागून किती मागणार, हा व्यक्ती काय एवढंच आहे, हा व्यक्तीला एवढं मोठं पोट आहे, एक टीज भर, त्याच्यासाठी केवढा मोठा हे करावं लागते, काय करावं लागते, तेवढं भरण्यासाठी खायची एक भाकरच, पण त्याच्यासाठी किती गोळा करायला लागते, नाही का? आणि झोपायचं एकाच चटईवरती, एवढीच जागा. असं नाही की मोठं घर बांधलं तो फुलून फुगून जातो आणि एवढा झोपत असतो कुंभकर्णासारखा साईज, नाही. तेवढंच आहे खायला, थोडस एक अर्धा किलो काही खाईल आणि तेवढीच झोपायची जागा आहे. सगळं काही थोडं आहे, पण व्यक्ती काय करत असतो जीवनात, केवळ एकत्र करत राहतो. त्याला म्हटलेले आत्य आहार, एकत्र करायचं 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 करायचं, जीवनभर एकत्र करीत राहतो. मग असा हा व्यक्ती आणि जे काही त्याचं दिमाग चालत होतं त्याला मग आता घर झालं, कार झाली, घरातलं सामान झालं, कपडे हे ते सगळं काय झालं, आता काय पाहिजे अजून जीवनात? हा मग तू म्हटलं आता तो लगेच तो अक्षय जायचा म्हटला दा मी तुमचा दास आहे सेवा द्या मला. आता याला टेन्शन आलं ना, याला आता काम किती देणार, काम काम नाही दिलं तर मग काय तो खाणार. मग आता हा घाबरला, पळाला कुठं, त्याला वाटलं किती काय काम दो आता मुश्किल झालं याला काम देणं. म्हटलं ज्या साधूने मंत्र दिला त्याला उपाय माहित असणार आहे याला कंट्रोल करायचा. मग गेला पळत पळत साधूकडं, साधूला म्हटला की काय मला आता डोकं चालत नाहीये, सांगा उपाय सांगा. मग साधू म्हटला एकच उपाय याच्यासाठी, तू काय कर एक शिडी घे. हा इथं आहे ना मागच्या शिडी, तिथं उभी होती आता दुपारी शिडी, बांबूंची शिडी बनवलेली आहे अण्णाने. शिडी घे, कामाला लाव त्याला. जसं काम संपलं की म्हणायचं शिडी अशी उंच घे, तिला रव, खाली जा काय वर ये, खाली जा बिझी ठेव. आता काय एकदा कामाला लावलं की मग काय म्हणायचा तो, काम संपल्यावर जा आता शिडीवर चढ उतर करत राहा, जेव्हा काम असेल तेव्हा तुला बोलवणार. मग तो राक्षस बिलकुल, हा व्यक्ती गेला थाटा माटात पार असा. आणि मग राक्षसाला म्हटला मी तुमचा दास आहे सांगा काम. तो म्हटला सगळ्यात पहिली एक शिडी घेऊन ये उंच, तिला रव आणि खाली जा वर ये, जोपर्यंत मी बोलत नाही हा काम दुसरं सांगत नाही तोपर्यंत खाली जा वर ये करत राहा. हा तर असंच आपलं मन आहे, राक्षसी स्वभावाचं मन आहे. कारण ते स्वभावाचं राक्षसी आणि काय काय करीत असतंय त्याची कल्पना नाहीये. शास्त्र सांगते की फार फार कसले कसले विचार ह्या मनामध्ये येत राहतात, कसल्या कसल्या योजना करत राहतोय. ते जर असं लिहून मनात काय काय विचार येतात त्याचा असं पिक्चर बनवला, सगळे काय होतील पाहणारे थक्क होऊन जातील. असले असले विचार, असल्या असल्या योजना ह्या मनामध्ये चाललेल्या असतात. त्यासाठी हे पागल मन आहे आणि ह्या मनामुळेच आपण काय आहोत, जीवनात दुखी आहोत. कशाने आपल्या जीवनात एवढं दुःख भेटत नाही, सगळ्यात जास्त दुःख भेटतंय ते कशामुळं, मनामुळं. त्यासाठी म्हटलेलं आहे की हे जे मन आहे ते भगवंतामध्ये लावण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आणि हे राक्षसी मनासाठी कसं लागेल हे मन भगवंतामध्ये, त्यासाठी त्या साधूंनी सांगितलं ना, त्याला काय सांगितलं, एक शिडी घे आणि वर खाली करत राहा. तसंच आपलं हे मन आहे. हा ही शिडीची तुलना कशाची केलेली आहे, जप माळेशी. कशाची? जप माळेशी. आणि हे जे पागल मन आहे त्याला काय म्हणावा, हे जप माळेवरती जप करत 108 किती असतात मनी असतात आणि त्यावरती वर जा खाली असं फिरत राहा. हरे कृष्णा हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. काम संपलं की माळा हातात घ्यायची आणि काय करायचं, पागल मनाला जप करत राहा, जा वर खाली. की आता माळा संपते का कधी, नाही. किती माळेवरती जप करा, सारखे वेडे मारत राहा परिक्रमा. मग असं पागल मन जेव्हा लागतं भगवंतामध्ये हा तेव्हा व्यक्तीचं जे जीवन आहे हा ते सुखमय होऊन जात. नाही तर हे मनाचं काय आहे, आज याच्यावरती लागलं असते उद्या त्याच्यावरती. हा आणि मन एखाद्या गोष्टीवरती अडकलं की माणूस दुखी व्हायला सुरुवात होते. हा कोणत्या गोष्टीवरती, आता आंब्याच्या आंब्या झाडाला आंबे आलेत, आता झाडावरती मन लागलेलं असतं नाही का, कोणी न्यावा नाही आंबा, तोडावा नाही, सारखं चिंतन चालू आहे. काय ते झाडाशी आता प्रेम झाले. तसंच एकदा एका व्यक्तीकडे गाय होती आणि गाय आता त्या व्यक्तीला जायचं होतं कुठंतरी तीर्थयात्रेला. त्याला वाटलं आता गाय हे कोण सांभाळणार, तर त्याच्या शेजारी एक राहत होता, त्याला ती गाय दिली. म्हटला मी जोपर्यंत तीर्थयात्रेहून येत नाही तोपर्यंत माझ्या गायची सेवा करा, देखभाल करा, दूध काढा, तुम्ही प्या सगळं करा. मग तो व्यक्ती चतुर होता शेजारचा, त्याने काय केलं, दूध काढायचा पण कोणी प्यायचं नाही. कुत्र होत त्याच्या घरी, कुत्र्याला पाजायचा. कुणाला पाजायचा, कुत्र्याला. एक आठवडा झाला या 10 दिवस, एक कितीतरी दिवस गेले, जो गायचा मालक होता तो पुन्हा आला तीर्थयात्रा करून घरी वापस. आता शेजारीकडे गेला म्हटला धन्यवाद, तुमचं ऋण कधी फेडू शकत नाही, एवढी तुम्ही सेवा केली, सहायता केली, आता मी गाय घेऊन जातो वापस. तो गाय न्यायला आला तर गाय अशी दावं हातात घेऊन असं चालला होता आपल्या घराकडं. तेव्हा जोर जोरात कोण भुंकू लागलं, कुत्र. हा तेवढ्यात त्याची बायको बाहेर आली. बायको म्हणाली काय झालंय, तू गाय घेऊन चाललाय आणि कुत्रा, हा कुत्र भुकत राहत आहे. हा तो म्हटला की तू पण दूध पिले असती ना आता कुत्र्यासारखी, तू पण काय झाली असती, भुकत राहिली असती का. आता कुत्र्याला कळालं की आता उद्यापासून दूध काय मला भेटणार नाहीये. त्या कुत्र्याचं मन कशा अडकलं होत, दुधावरती. हा तशी स्थिती. त्यासाठी हे मन फार हटील आहे, चंचल आहे. याला 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 कुणावरती कशावरती अडकवायचं नाही. आणि अडकवलं तर मृत्यू काय आहे निश्चित आहे. जसं मासा आहे पाण्यामध्ये, हा जे मासे पकडणारे असतात ते असं हुक बनवितात आणि त्यामध्ये गांडूळ किंवा काय असं वाहून टाकतात ना, किंवा मांसाचा तुकडा, आणि सोडतात पाण्यात असं टाकतात वरण, असं बसतात ना लोक असं घेऊन मासे पकडायला, मोठमोठे मासे. तर मग ते मास्याला दिसतं ते आणि फार त्याला वाटतं सुंदर आहे खाण्यासाठी. मग तो तुरंत मासा काय करतो, आपलं जे तोंड आहे असं चावतो त्याला, पण ते जो हुक आहे त्याच्या वरण असं काय करतो निघतो. हा आणि मग त्याचा मृत्यू काय निश्चित आहे, होऊनच जातो मृत्यू. तसंच आहे कोणत्याही गोष्टीवरती हे जे मन आहे अडकलं किंवा आसक्त झालं कुणावरती, मग स्थान असू द्या, व्यक्ती असू द्या, वस्तू असू द्या, धन असू द्या, मृत्यू काय मग निश्चित आहे, जीवन बर्बाद होऊ शकतं. त्यासाठी शास्त्र सांगतंय की हे जे मन आहे ते कुणावरती लावलं पाहिजे, भगवंतावरती लावलं पाहिजे. आणि ते लावण्यासाठी सगळ्यात पाच गोष्टी महत्वाच्या आहेत. शास्त्र सांगते ह्या पाच मधली एक जरी गोष्ट केली तर तुम्ही भगवंतांना प्राप्त करू शकता. हा ह्या पाच वरती मनाला जीवनाला लावून ठेवायचं. सगळ्यात हा पहिला आहे भगवंताचं नामोच्चारण. भगवंताचं नाम सतत आपल्या जिभेवरती हृदयात मनात असं निघत राहिलं पाहिजे. आणि दुसरं काय आहे साधू संघ, भगवंतांच्या भक्तांचा काय करणं संघ. संघ म्हणजे कथा कीर्तन त्यांच्याकडनं ऐकत राहणं, भगवत चर्चा त्यांच्याशी करणं, त्याला म्हटलेले साधू संघ. साधू संघ साधू संघ सर्व सिद्धी आहे, लव मात्र साधू संघ. ते म्हणतात की साधू संघ फार महत्वाचा आहे भक्तांच्या संघ. जसा संघ तसा रंग, जसा संघ कराल तसा रंग तुम्हाला चढत राहणार. ते महत्वाचं आहे की जेणेकरून साधू संघ, जसं आता आजकाल मोबाईल मध्ये पण कीर्तन प्रवचन ऐकू शकता, गावात सप्ताहात तिथं जाणं किंवा घरामध्ये रोज गीता भागवत आदीचं वाचन करणं, हे पण साधू संघ आहे. पहिले नाम संकीर्तन, दुसरं आहे साधू संघ, आणि तिसरं आहे भगवंताच्या धामामध्ये जाऊन निवास करणं. जसं कधी पंढरपूरला गेलं एक दोन दिवस राहणं, किंवा मग असं जगन्नाथपुरी, असं वेगवेगळ्या भगवंतांचे जिथं स्थान आहे त्या स्थानात कधीतरी व्यक्तीनं गेलं पाहिजे वर्षातून एकदा दोनदा. हा तिसरं आणि चौथं आहे भगवंताच्या श्री विग्रहाचं श्रद्धा सहित सेवा करणं. भगवंताचे जे विग्रह आहे, मूर्ती आहे किंवा घरी फोटो आहे, त्यांची सेवा करणं, रोज त्यांना फुल अर्पण करणं, तुळशी अर्पण करणं, त्यांना प्रणाम करणं, घरी जे काय आपण बनवतो ते त्यांना अर्पण करणं, हा हे व्यक्तीने करत राहिलं पाहिजे. जर असं व्यक्ती करत राहिला तर त्याचं मन भगवंतामध्ये काय होतं, हळूहळू लागत राहतं, आणि मग सरळ रूपाने तो भगवंतांना प्राप्त करू शकतो. त्यासाठी सगळ्या चर्चेचा सार हेच आहे की भगवंत आपल्याकडनं काय मागतात, मन मागतात, दुसरं काही मागत नाही. आणि मग मन देण्यासाठी आपल्याला काय झालं पाहिजे, तयार झालं पाहिजे भगवंतांना काय देण्यासाठी, मन देण्यासाठी. आणि मन कसं देतो आपण, कुणाची सेवा केल्याने त्याच्यामध्ये मन लागतं. जसं आई आहे, आई बाळाची किती सेवा करते लहानपणापासून, बाळ किती मोठं झालं तरी आईला काय आहे, बारीकच आहे. आणि आई हमेशा बाळाचंच काय होतं तिला ध्यान, तिच्यातच मन काय जातंय अडकून राहतंय, का सेवा करती. तर ज्याची सेवा कराल त्याच्यात तुमचं मन अडकून राहील. मग मांजराची कराल तर मांजरात, कुत्र्याची कराल तर कुत्र्यात, कुणाची कराल त्यासाठी सेवा कोणाची करायची आहे, भगवंताची. भगवंतामध्ये मन लागलं तर मग सगळ्यांची आपण देखभाल व्यवस्थित रूपाने करतो. का तर सगळ्यांनाच आहे, कुत्रा असू मांजर असू, ह्या भावनेने पाहतो की हे भगवंताचा काय आहे, अंश आहे. मग हे भगवंताचा अंश आहे, त्याला पण भगवंतांनी जीवन दिलेलं आहे, त्याच्याशी पण व्यवस्थित व्यवहार करतो. तर सगळ्यात महत्वाचं काय आहे, भगवंताची सेवा, मग तो जगाची सेवा करू शकतो. त्यासाठी महत्वाचं आहे की आपलं मन एन केन प्रकारेन मन कृष्ण निवेशयत. शास्त्र म्हणतंय की कशा ना कशा प्रकारे मनाला कुठं लावा, भगवंतात लावा. तर लावलं तर काय होईल, अंतकालेच्या मामेव स्मरण मुक्त्वा कलेवरम. भगवान म्हणतात गीतेच्या 8व्या अध्यायात, अंतकाळी हे अर्जुना शरीर सोडताना त्या व्यक्तीला माझं स्मरण होईल. कोणाचं स्मरण होईल, माझ भगवंताचं. त्यासाठी महत्वाचं आहे की जीवनभर मनाला ज्या कार्यामध्ये अडकवताना मृत्यूच्या वेळी काही करा, व्यक्तीला तेच स्मरण होणार. असं नाहीये की जीवनभर जे नाही ते सटार फटार करा, मरण आलं तर मग भगवंत स्मरण होतील, कधीही शक्य नाही. आम्ही हमेशा एक स्टोरी सांगतो, आम्ही तिकडं उत्तर भारतात उत्तरांचल वगैरे तिकडे गेलेलो, तेव्हा एका ठिकाणी असे बरेच भक्त सुरुवातीच्या वेळी ना गाडी बस मध्ये पुस्तक वितरण करायला वगैरे, तेव्हा एका परिवाराने प्रसाद घ्यायला बोलावलं होतं. तर ते सगळ्यांना असं वाढलं प्रसाद जेवण, आणि मग प्रत्येकाच्या पुढे एक बाटली ठेवायला लागले, कोणती, कोको कोला असते ना शहरामध्ये, काळ कोल्ड ड्रिंक असते कोको कोला. तर आम्ही विचारलं का बाबा हा हे सगळं तर आम्ही पित नाही. ते मुलं म्हटले की आमचे जे वडील होते ना बाप, ते शिवजीचे भक्त होते. कुणाचे, शंकराचे. शंकराची काही ना काही सेवा करत राहायचे. जेव्हा त्यांना मरण आलं मृत्यूच्या वेळी, हा आम्ही त्यांना म्हटलो बाबा भोला बोला. काय बोला, भोला. शंकराचं दुसरं नाव काय, भोलेनाथ या भोला. तर बाप दुकान असायचं आणि गल्ल्यावर बसून सारखं ते कोका कोला पित राहायचं. काय पित राहायचं, कोका कोला. तर त्याच्या तोंडातून भोला नाही निघालं, मरणाच्या वेळी काय निघालं, कोका कोला. त्यांना वाटलं बापाची शेवटची इच्छा आहे. त्यामुळे मग ती पोरं सगळे आली घरात कोणी की त्यांना कोका कोला. त्यासाठी महत्वाचं आहे की जीवनभर ज्याच्यामध्ये मन अडकवाल ना, काही करा त्यावेळी काय निघणार, तेच आठवण निघणार. त्यासाठी आपल्याला विचार करायचा असेल तर सगळ्यात उठल्या उठल्या काय मला स्मरण होत आहे, मग समजायचं की माझं मन कुणात लागलेलं आहे, आणि झोपायच्या अगोदर काय स्मरण होत आहे. हा यदि भगवंताचं स्मरण दोन्ही वेळी होत आहे तर हळूहळू समजलं पाहिजे की भगवंतामध्ये चित्त रमायला सुरुवात झालेली आहे, आणि भगवंतामध्ये चित्त रमवण्यात आपलं काय आहे, महानता आहे. हा त्यासाठी जेणेकरून काही केलं तरी भगवंतामध्ये काय करा, मन लावण्याचा प्रयत्न करा. आणि मन लागतं भगवंतामध्ये सगळ्यात फास्ट दोन कार्य केल्याने, श्रवणम कीर्तनम, भगवंताबद्दल ऐकल्याने आणि भगवंताबद्दल बोलल्याने. त्यासाठी भगवंताचं नामाचं उच्चारण करायचं, हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे. जेव्हा भगवंताविषयी बोलतो, त्यांचं नाम, त्यांचं गुण, त्यांच्या रूपाविषयी, लीलेविषयी, तर आपण बोलतो, हा त्याला म्हटलेले कीर्तन, आणि तेच आपण जेव्हा ऐकतो त्याला म्हटलेले काय, श्रवण. श्रवण आणि कीर्तन ह्या दोन गोष्टी कलियुगात सगळ्यात महत्वाच्या आहेत. जास्तीत जास्त भगवंताबद्दल ऐकणं. जसे एखादा फार लालची व्यक्ती असल्यावर त्याच्याकडे किती जरी असलं सामान तरी तो कमीच वाटतंय. त्यासाठी वामन, भगवान वामन म्हटले, जेव्हा बळी महाराजांचं नाव ऐकलं ना, बळी महाराजांनी सांगितलं, अरे तू तर छोटासा ब्रह्मचारी बालक आहे छोटासा. ते गेले आणि म्हटले, मला बळी महाराज, बळी राजा मला काय दे, तीन पावलं जमीन दे, तीन पावलं जमीन दे. ते म्हटले तू ब्राह्मण आहे, तीन पावले काय, अजून कितीतरी देव देण्याचं सामर्थ्य माझ्यामध्ये. पण ते वामनदेव म्हटले की ह्या जगात व्यक्तीला किती जरी दिलं, हा कामी व्यक्तीला तो कधीही संतुष्ट होऊ शकत नाही. त्यासाठी ब्राह्मण जो आहे, या व्यक्ती सुखी व्हायचा असेल तर त्याने हे एक शिकलं पाहिजे, काय, संतुष्ट होणं. संतुष्टी जे आहे त्यामध्ये काय होणं, संतुष्टी ठेवणं, तो व्यक्ती सुखी आहे. नाही तर हजारो काय असेल पण संतुष्टी नसेल जीवनात, तो व्यक्ती कधी शांती अनुभव करू शकत नाही. त्यासाठी गीतेच्या दुसऱ्या अध्यायात भगवंत म्हणतात अशांतश्च कुतः सुखम, की ज्या व्यक्तीच्या जीवनात शांती नाहीये तो व्यक्ती कधीही सुखी होऊ शकत नाही. तर सुखाच्या अगोदरची एक पायरी आहे, त्याला काय म्हटलेले, शांती. जीवनात शांती असेल तर दुसरी पायरी आहे, ती आहे सुखाची पायरी. हा सगळेच व्यक्ती अशांत आहे, उठल्यापासून तर झोपेपर्यंत. त्यासाठी महत्वाचं आहे की काही करून अधिक जास्तीत जास्त भगवंताचं नाम कीर्तन आदी सगळं कानामध्ये घालवायचं, गेलं पाहिजे, गेलं पाहिजे सारखं, झोपताना उठताना काम करताना. आजकाल मोबाईल हे ते काय ना, त्याच्यात टाका कीर्तन कथा ऐकत राहा, आणि भगवंत जे ऐकलंय ते काय करा, भगवंताबद्दल बोलत राहा. एक आता एक दुसऱ्याबद्दल आपण बोलत राहतो, तसंच वेळ भेटला वेळ काढून काय केलं पाहिजे, भगवंताबद्दल चर्चा केली पाहिजे. आता बा दिवसभर किती वेळ असते माणसाकडं, पण कधी भगवंताबद्दल बोलतोय का आपण? नाही. तुकाराम महाराज, देहू आळंदी, पंढरपुराची चर्चा करतोय का? नाही. इकडची तिकडची दुनियाभरची, मुंबईची, पुण्याची, दुनिया ज्याची नाही त्याची चर्चा करतो, पण कधी भगवंताची चर्चा एक शब्द पण नाही निघत या मुखातून बाहेर दिवसभरातून. हा तर हे जे मुख आहे ते भगवंतांनी त्यांचं गुणगान करण्यासाठी दिलंय, नाही तर मग हे मुख काय होईल, एक दिवस आगीमध्ये काय होईल, होर पळून जाईल. सगळ्यात पहिले अग्निडाग कुठं दिला जातो, तोंडाला. का? तर हे भगवंताचं नाम उच्चारण करत नाहीये. त्यासाठी महत्वाचं आहे की रोज जेणेकरून कशाने कशा प्रकारे भगवंताबद्दल ऐका, भगवंताबद्दल बोला. कलियुगामध्ये हे दोनच गोष्टी, श्रवणम कीर्तनम याला म्हटलेले.
हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम हरे राम 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 हरे हरे.
हरे नाम संकीर्तन की
जय.
श्री श्री राधा माधव की जय. विठ्ठल रुक्मिणी देवी की
जय.
श्रील प्रभुपाद की
जय.
गौर प्रेमानंद हरे कृष्णा.